चीनी मंडी .com पॉडकास्ट।
राज्यातील 15 साखर कारखान्यांना देवरा समितीनुसार मदत मिळणार। आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या राज्यातील 15 सहकारी साखर कारखान्यांना राजगोपाल देवरा समितीच्या शिफारशींचा विचार करून मदत करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। राज्यातील गेल्या 5 ते 6 वर्षातील दुष्काळ परिस्थिती आणि शेतकरी सभासदांच्या हिताचा विचार करून आजचा निर्णय घेण्यात आला आहे। या कारखान्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील राबा पाटील सहकारी साखर कारखाना, पुणे जिल्ह्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखाना, अहमदनगर जिल्ह्यातील डॉक्टर बाबा तनपुरे सहकारी साखर कारखाना, नाशिक जिल्ह्यातील के वाघ सहकारी साखर कारखाना आणि कळवणचा वसंतदादा सहकारी साखर कारखाना, औरंगाबाद जिल्ह्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, पैठणचा शरद सहकारी साखर कारखाना, सिल्लोडचा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई सहकारी साखर कारखाना आणि वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, यवतमाळ जिल्ह्यातील वसंत सहकारी साखर कारखाना, जालना जिल्ह्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखाना, सोलापूर जिल्ह्यातील संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना, हिंगोली जिल्ह्यातील बारशिव हनुमान सहकारी साखर कारखाना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना यांचा समावेश आहे।